श्रीराम, श्रीसमर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. 150 क्रमांकाचा हा श्लोक आहे. नसे पीतना श्वेतना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्तना नीळ नाही. म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत आनंत शोधो निपाय. हा शेवटचा चरण आलेला, हा शेवटचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये समर्थ काय म्हणतात, त्या सद्वस्तूचा विचार चाललेला आहे आपल्याला. ती सद्वस्तू कशी आहे आपल्याला शब्दात त्याचं वर्णन करता येईल का असा आपला प्रयत्न आहे. पण जसं सद्गुरूंच्याबद्दल जर म्हटलंय, सद्गुरू वर्णवे ना जे तर माया स्पर्शो शके ना, ते स्वरूप माझं अज्ञाना काय कळे असं समर्थाने म्हटलेलं आहे. कारण आपण वर्णन जे करणार ते शब्दाने करणार, आणि शब्द जे आहेत ते मायेत येतात, आणि सद्गुरू परमात्मतत्व हे मायेच्या पलीकडे आहे. त्यामुळे मायेत येणाऱ्या शब्दांनी मायेच्या पलीकडच्या तत्वाचं वर्णन करणं शक्य नाही आहे. त्या ठिकाणी किती प्रयत्न केला, किती बुद्धिवान असला, ते तो वर्णात येणार नाही, आपण ते करू शकणार नाही. म्हणून इथं नकारार्थीच वर्णन त्यांनी केलं आहे. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, ती सद्वस्तू कशी आहे, पिवळी आहे का, पांढरी आहे का, श्यामवर्णाची आहे का, नाही हो, तशी नाही आहे, तशी नाही आहे. नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही, निळ्या वर्णाची आहे का, नाही आहे. व्यक्त आहे का अव्यक्त आहे का, व्यक्तही म्हणता येत नाही अव्यक्तही म्हणता येत नाही. ती दृश्य आहे का अदृश्य आहे, नाही सांगता येत. अदृश्य म्हणावी तर विश्वाच्या रूपाने दृश्य झालेली आहे, की ती जो परमात्मा आहे तोच विश्वरूपाने नटलेला आहे. प्रत्येक गोष्ट घडायला एक असं म्हणतात, उपादान कारण लागतं, निमित्त कारण लागतं. एखादा माठ बनवायचा असेल तर त्याला मृत्तिका पाहिजे, उपादान कारण आहे, आणि बनवणारा कुंभार पाहिजे, निमित्त कारण आहे. पण विश्व जे घडलं त्याचं निमित्त कारण आणि उपादान कारण दोन्ही परमात्माच आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सांगणार कोण आणि कसं काय सांगणार. त्यामुळे ते अदृश्य आहे म्हणावं तर विश्वरूपाने नाना प्रकृतीच्या अंगाने विविध प्रकाराने परमात्माच नटून आहे. त्यामुळे परमात्माच नाना फुलं आहेत, फळं आहेत, झाडं आहेत, प्राणी आहेत, कोण आहे, तोच वही तो है. अरे तोच आहे तो, तोच आहे तो. बघ तुला दृष्टी येते का, तुला जर दृष्टी येत असेल तर तुरू तुरू चालत जाणारी मुंगी देखील पाहताना अरे तोच तर आहे त्याच्यात असा बोध तुला होईल. एखादं सुंदर फूल पाहिलं, अरे माझा प्रभू चैतन्य महाप्रभू असं करत असत. पाणी पाहिलं मोठं सागराचं, अथांग बघितलं, माझा प्रभू म्हणत असत. सर्व ठिकाणी त्यांना प्रभू दिसत असे, कारण त्यांची पारमार्थिकी दृष्टी होती. आपली दृष्टी जी आहे ती व्यवहारी दृष्टी आहे, त्याला तो परमात्मा दिसत नाही, वस्तू दिसते. वस्तू बाजूला सारून परमात्मा पाहायचा, ही जी दृष्टी आहे ही दृष्टी सद्गुरूंनी द्यायला लागते आणि आपण ती जोपासावी लागते, त्याप्रमाणे प्रयत्नशील राहायला लागतं. म्हणून हे जे वर्णन दिलेलं आहे, पीत श्वेत तो नाही आहे, व्यक्त म्हणावा तर व्यक्त नाही आहे, अदृश्य आहे, बरं अव्यक्त म्हणावा तर विश्वरूपाने दिसतोय. त्यामुळे नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही, मग करायचं काय, त्याला पाहायचं कसं. तर नेमकं वर्णन त्यांनी शब्द सांगितलं आहे ते, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. समर्थ म्हणतात तू विश्वास ठेव, संतांच्या वचनावर विश्वास ठेव. ज्यांनी कोणी परमात्म्याची अनुभूती घेतलेली आहे, असे जे ऋषीमुनी आहेत, संत सज्जन आहेत, सद्गुरू आहेत, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेव. ते म्हणतायत ना तो आहे, मग आहेच, असलाच पाहिजे. सदा संचला येत ना जात नाही म्हटलं ना त्यांनी, मग तो संचलेला असलाच पाहिजे. माझ्या आत बाहेर तोच भरलेला आहे. हे आत बाहेरी मियाची कोण दिले, जग निखिल माझेची होतले, परिकर्म कैसे आडाले, जे मीच नाही म्हणते काय करावं या लोकांना. सगळ्या ठिकाणी मी भरून असताना हे मी कुठे आहे, आहे कुठं परमेश्वर तुमचा म्हणून विचारतात. आता काय करावं या लोकांना, त्यांचं नशीब. जे भगवंतांना सुद्धा हात टेकायला लागतात, ते सगळं सांगितलं तरी यांचा विश्वास बसत नाही. मग काय जर करायला हवं असेल तर म्हणे दास विश्वासता. आपण शांत असलो तरी विचार करावा. पाण्यामध्ये जसा एखादा कलश बुडवला, आतही पाणी बाहेरही पाणी, तसं आपल्याही आत बाहेर तोच भरून आहे. का भाव होत नाही आपला असा? त्याचं कारण आपल्याला ती दृष्टी नाही आणि मनाची वृत्ती विषयांच्याकडे सारखी ओढली गेल्यामुळे दृश्य गोष्टीकडे किंवा इंद्रिय गोचर गोष्टींकडे लक्ष जात आहे आणि इंद्रियातीत असलेला जो परमात्मा आहे त्याचं भान राहत नाही आहे. हे भान पहिल्यांदा प्रयत्नपूर्वक ठेवायला पाहिजे. मग प्रत्येक ह्याचा अनुभव हळूहळू येत राहतो की कोणत्याही रूपाने तोच नटलेला आहे आणि तोच तर आहे, दुसरं कोण आहे. म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे. नसे पीतना श्वेतना श्याम काही, नसे व्यक्ता व्यक्तना नीळ नाही. म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत आनंद शोधोनी पाहे. जय जय रघुवीर समर्थ.